सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. अँड बर्थडे सेलिब्रेशन यहां पे चल रहा है. सगळ्यात आधी नलिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. क्या बात आहे, माझ्या आईचं नाव सुद्धा नलिनीच आहे. वा वा, पण ही 7 वर्षांची गोडशी नलिनी आहे जिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचे वडील, आई, आजी, आजोबा, काकी, काका, संपूर्ण जाधव परिवारानं हॅपी बर्थडे डिअर. तुमची हजारो साल साल के दिन हो 50,000. कांचनचा आला होता कॉल, तिच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. नाव आहे तिचं कविता. कविताला सुद्धा हॅपी बर्थडे. आणि मृदुल म्हणतोय की त्याच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. नाव आहे त्याचं पंकज शिरोडे. पंकजला सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करत तुमच्यासाठी थोडाच वेळात 4 ट्रॅक्स येत आहेत. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.